श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। काल 16 ओवी घ्यायला सुरुवात केलेली होती। ओवी होती न लिंपता सुख दुःख, येणे आकारे क्षोभेनी नावेक, होया आपण या सन्मुख आपणची जो। जग प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे, तसा आत्मा हा ज्ञानाचा विषय नाही, तो या ज्ञानाच्याही पलीकडे ज्ञानातीत असा आहे। म्हणजे अज्ञानाला निरसून ज्ञान प्रकट होईल आणि ज्ञानालाही निरसून आत्मा प्रकट होईल। जिथे ज्ञानाचाही लाग लागत नाही तिथपासून ते आत्म्याची सुरुवात आहे। सुख दुःख या मनाच्या कल्पना आहेत, मनाच्या अवस्था आहेत। मनाला ज्या गोष्टी आवडत असतील त्याच्याने सुख होते, मनाला ज्या गोष्टी आवडत नसतील त्या गोष्टींनी दुःख होते। म्हणजे सुख आणि दुःख याचं रेग्युलेशन मन करत असते। म्हणून समर्थ रामदास स्वामींनी बरोबर मनाला धरलं। 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये या 10 इंद्रियांपैकी कोणालाही रामदास स्वामींनी धरलेलं नाही। समर्थांनी बरोबर 11 जे इंद्रिय किंवा 5 ज्ञानेंद्रियानंतर 6 ज्ञानेंद्रिय म्हणावं किंवा 10 सर्व इंद्रियानंतर 11 मूळांद्रिय म्हणायचं, ते मन ज्याला अंतकरण म्हणतात त्यातला पहिला भाग मन, मनबुद्धी अहंकार चित्त हे 4 जसे असतात त्यातला पहिला भाग मन। हे मन जे हे रजोगुणाची बनलेली चंचल चपळ अशी मूर्ती समजा। म्हणून समर्थांनी त्या मनालाच उपदेश केला। या सर्व उपाधीमध्ये एकट्याला कोणाला सांभाळायचं असेल तर ते मनाला सांभाळून घ्या, बाकी सगळं काही सांभाळलं जाईल। मन के हारे हार है, मन के जीते जीत। तर मनाला जर आपण आवरलं, म्हणून अष्टांग योगाची सुरुवात यम नियम इथपासून होते। यम नियम जे आहे मन त्याचा इन्स्पेक्टर आहे, कंट्रोलर आहे। मनाला जर वाटलं तर ते नियमन करू देईल, मनाला वाटलं तर नाही करू देणार। मनाला वाटलं तर नियमबद्ध करून देईल सगळं जीवन, नाहीतर नाही। म्हणून मनाला आटोक्यात आणणे अवश्य आहे। तर न लिंपता सुख दुःख, मन जर या उपाधीमध्ये या देहामध्ये मन जर ताब्यात असेल तर आध्यात्मिक प्रगती सहज शक्य होईल। ज्याचा स्वतःच्या मनावर काबू नाही तो इंद्रियांवर काय काबू मिळवणार? मनच ज्याच्या ताब्यात नाही हे शरीर कसं काय त्याच्या ताब्यात येईल? आणि मन जर ताब्यात नसेल, शरीर जर ताब्यात नसेल, आतमध्ये शांतता नसेल तर आत्म्याचा आवाज कसा कळेल? आपला आत्मा काय म्हणतोय? खरं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आतून आपल्याला आत्मा गाईड करत असतो, मार्गदर्शन करत असतो। आपण स्वतःच आत्मा होतो। म्हणून प्रत्येकाचा हा निजी अनुभव आहे, स्वतःचा, प्रत्येकाचा। तुमच्यापैकी प्रत्येक जण हे ॲक्सेप्ट करेल, हे स्वीकार करेल गोष्ट की प्रत्येकाला आतून एक आवाज येत असतो। कोणतंही काम, नवीन काम किंवा कोणतंही रिस्की काम करायच्या आधी आतमध्ये आपण त्याची चर्चा करत असतो, मनाच्या आतमध्ये त्याला त्याची वेईंग करतो, त्याला मोजमाप करतो आणि नंतर आपण ठरवतो हे करायचं की नाही। कधीकधी आतून आवाज येतो की नाही हे करणं योग्य नाही। आणि जे शरीर, जे आत्मा किंवा जी उपाधी, जो जीव त्या आत्म्याचं ऐकतो, आत्मा म्हणतो करू नको, त्याचा पाऊल तिथेच जर थांबते तर पुढच्या अनेक दुर्घटना किंवा वाईट गोष्टी टाळल्या जाऊ शकतात। आणि जो आत्म्याचं ऐकत नाही, इंद्रियांच्या नादी लागून वाईट मार्गावर जातो, त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि मग दुष्परिणाम समोर आल्यानंतर एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये त्याला असं वाटते, अरे माझ्या आत्म्याने मला जागरूक केलं होतं, मी त्याचं ऐकलं नाही. खरं तर दृश्यही आत्माच आणि दृष्टाही आत्माच. दृश्य दृष्टा दर्शन काल आपण बोललो होतो, ही जी त्रिपुटी आहे या त्रिपुटीचा वेगळा परमात्मा आहे. ही जिथे त्रिपुटी संपते तिथे आत्मा प्रकट होतो आणि आत्म्याचा संवाद परमात्म्याशी होतो आणि मग त्या मुमुक्षू मार्गावर तो मुमुक्षू चालू लागतो आणि आध्यात्मिक प्रगती होत जाते. विश्वाच्या आकाराने नावेक म्हणजे क्षणभर. या ओळीमध्ये नावेक शब्द माऊलींनी वापरला. कुठे वापरला? येणे आकारे क्षोभोनी नावेक, न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक. आकाराने नावेक, तर विश्वाच्या आकाराने नावेक म्हणजे क्षणभर तोच दृश्य होतो आणि तो क्षोभला म्हणजे मग विस्तार पावला, म्हणजे मग तो संपूर्ण दृश्य बनतो. म्हणजे हा विश्वाचा आकार, ही जनसंख्या, लोकसंख्या, इथे असणारे प्राणी, प्राण्यांचा समुदाय, तो स्वतःच बनतो. नावं निरनिराळे असतील, जाती निरनिराळे असतील, आकार निरनिराळे असतील, पण खऱ्या अर्थाने संपूर्ण दृश्य तोच बनतो. आणि दृश्य मावळल्यावर दुष्टत्वही मावळते. दृश्य जर मावळलं तर मग दृष्टेपणा काय कामाचा? मग तो दृष्टेपणाही मावळतो. तदा दृष्ट स्वरूपे अवस्थानम, तदा दृष्ट स्वरूपे अवस्थानम, त्यानंतर मग तो आत्मा आपल्या स्वस्वरूपामध्ये किंवा आपल्या स्वरूपामध्ये अवस्थित होतो. मुमुक्षू जना दावी निज डोळा श्रीरंग, म्हणजे ही अवस्था येते. जाळुनिया अनंग सस्वरूपी राहे दंग, सर्व अहंकार जाळून मन पूर्णपणे काबूमध्ये ठेवून सुख अथवा दुःख याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तो स्थिर होतो आणि हळूहळू अभ्यास करू लागतो, मग त्याला अनुभूती येते. श्रेयोही ज्ञानमभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्याग, त्यागा शांतिरनंतरम. हा प्रसिद्ध श्लोक याच्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने श्रेयोही ज्ञानमभ्यासात, अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफळत्याग श्रेष्ठ, आणि त्या कर्मफळत्यागापेक्षाही शांती ही सर्व श्रेष्ठ. आणि ही जी अनुभूती आहे ते सगळं दृश्य मावळल्यानंतर जेव्हा दृष्टत्वही संपते, दृष्टाभाव साक्षीभाव हा सुद्धा जिथे संपतो तिथे ही शांती प्रकट होते. मग शांतीचा अंकुर फुटे, तेथ विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. क्या होतं? ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फिटे आणि मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. तेव्हा आत्मबोधाचा विस्तार प्रकट होतो आणि मग आत्मा आपल्या सस्वरूपामध्ये अवस्थित होतो. नाथ महाराज आपल्या एका अभंगामध्ये सांगतात, आत्मा केवळ एकला एक, तेथे सुख दुःख कैचे. आत्मा केवळ एकला एक, तेथे सुख दुःख कैचे. आत्मा सुख दुःखा वेगळा, हे तो न कळे कळा तयाची. म्हणे जनार्दनाचा एका, आत्मा देखा सर्व घटी. म्हणे जनार्दनाचा एका, आत्मा देखा सर्व घटी. सर्वांच्या ठाई तो एक आत्माच भरून आहे. आत्मा केवळ एकला एक. आपण माझा आत्मा, तुझा आत्मा, त्याचा आत्मा, त्याचा आत्मा, म्हणजे हे निरनिराळे आत्मे झाले का? नाही. आत्मा केवळ एकला एक, प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला आत्मा आयडेंटिकल आहे. आयडेंटिकल आधुनिक भाषेमध्ये त्याला आयडेंटिकल म्हणू, म्हणजे त्याच्यात लेश मात्र सुद्धा कमी जास्तपणा नाही आहे, कारण त्याला आकार नाही आहे. आयडेंटिकल शब्दसुद्धा आपण आकारामुळे आयडेंटिकल म्हणतो. एकाचा आकार दुसऱ्यासारखा परफेक्ट असेल, एका मिलीमीटरचा सुद्धा, सुताचा सुद्धा त्याच्यामध्ये फरक नसेल, तर त्याला म्हणतो आपण आयडेंटिकल. पण आयडेंटिकल म्हणणंसुद्धा योग्य नाही आहे, कारण त्याला शेप नाही आहे, त्याला आकार नाही आहे, त्याला रूप नाही आहे, त्याला वजन नाही आहे, त्याला काहीच नाही आहे. असं म्हणतात सायंटिफिक स्टडीजमध्ये, मेडिकल सायन्सच्या स्टडीमध्ये असं म्हणतात की त्यांनी जवळजवळ 1819 लोकांवर स्टडी केली की मरण्याच्या आधी त्याचं वजन किती आहे आणि मेल्यानंतर त्याचं वजन किती आहे. तर असं म्हणतात की दोन अवस्थांच्या मध्ये जवळजवळ 4 ते 5 ग्राम इतका फरक असतो. तर जे चैतन्य जे त्या शरीरातून निघून गेलं, आत्मा ज्या जो त्या शरीरातून निघून गेला, त्याचं वजन 4 ते 5 ग्राम असावं. आता याला आपण वजन, आपल्याला हा शब्द माहिती आहे म्हणून आपण वजन म्हणतो, पण कदाचित ते वजनही नाही आहे. त्याला आपण एक एक्सप्रेशन दिलं आहे वजन या नावाने, वेट, मास, असं आपण एक एक्सप्रेशन दिलं आहे म्हणून आपण त्या भाषेत बोलतो, पण खऱ्या अर्थाने ते तसं असेलच हे सुद्धा सांगता येत नाही. पण फरक पडतो आणि तो फरक त्या चैतन्याचा आहे, त्या एनर्जीच्या फॉर्म्सचा आहे, म्हणून तो डिफरन्स दिसून येतो. नाथ महाराज म्हणतात आत्मा केवळ एकला एक, येथे सुख दुःख कैचे. जर तो सर्वांच्या आतमध्ये एकसारखाच आहे, एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे, त्याचा आकार नाही, त्याला रूप नाही, त्याला गंध नाही, त्याला काही रंग नाही, मग त्याला सुख दुःख कैचे? कारण सुख दुःख हा मनाचा विषय आहे, आत्म्याचा नव्हे. आत्मा सुख दुःखा वेगळा, हे तो नकळे कळा तयाची. ही त्याची कशी कला आहे त्या आत्म्याची, कशाप्रकारे तो सुख दुःखाच्या पासून अलिप्त राहू शकतो, हे त्याचं त्यालाच माहिती आहे. याला एक्सप्लेन करता येत नाही. सायकोलॉजीमध्ये, सायकियाट्रीमध्ये सुख दुःखाची एक्झॅक्टली हीच व्याख्या आहे. जे तुमच्या मनाला भावतं ते सुखकारक, जे तुमच्या मनाला भावत नाही ते दुःखकारक. आजकाल काउन्सिलर्सचा खूप बिझनेस सुरू आहे, ॲडव्होकेट्सचा खूप बिझनेस सुरू आहे, कारण डायव्होर्सचे केस खूप आहेत. लग्नाला वर्ष झालं, 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले की डायव्होर्सचे केसेस फाईल होतात, आणि ते डायव्होर्सचे स्पेशल वकील आहेत. आणि डायव्होर्स टाळायचा असेल तर काउन्सिलर्स आहेत. ते काउन्सिलर्स त्या मुलाला वेगळी यादी, मुलीला वेगळी यादी, मुलीच्या आईला वेगळी यादी, मुलाच्या आईला वेगळी यादी, मुलीचा बाप, मुलाचा बाप यांची तर काही गिणतीच नाही विचारांची, तर यांना प्रत्येकांना वेगवेगळी यादी. आणि त्या यादीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न, प्रत्येक प्रश्न मनाच्या एकाएका आवरणासोबत जोडलेलं आहे. याचं त्याला सांगायचं नाही, त्यांनी याच्या याच्याशी बोलायचं नाही, यांनी त्याच्याशी बोलायचं नाही. परत तो काउन्सिलर त्या सगळ्यांचे प्रश्न एकत्र करणार, सगळ्यांचं मत जाणून घेणार, आणि त्याप्रमाणे हळूहळू हळूहळू त्या मनावरच्या परता हळूहळू हळूहळू काढण्याचा प्रयत्न करणार. जुळलं तर जुळलं बाबा, नाही जुळलं तर तुटलं, नाही का? तर हे मनावरचे आवरण आहे. आत्मा सुख दुःखा वेगळा, हे तो न कळे कळा तयाची. पण या सगळ्या काउन्सिलिंगमध्ये काउन्सिलिंग फक्त मनासाठी आहे. आता ही काउन्सिलिंग निघाली आणि 300 वर्षाच्या आधी समर्थ रामदासांनी त्या काउन्सिलिंगमधले लिहिलेलं सगळं काही त्या दासबोधात लिहून ठेवलेलं आहे आणि मनाच्या श्लोकात लिहून ठेवलं आहे. मनपूर्वक मनाचे श्लोक वाचले तर झाली ना काउन्सिलिंग, कुठे कुठल्या वकिलाची गरज आहे? आणि तसंही खऱ्या अर्थाने जर बघितलं सगळं जीवनाकडे, तर ना वकिलाची गरज आहे, ना काउन्सिलर्सची गरज आहे. म्हणे जनार्दनाचा एका आत्मा देखा सर्व गटी। कसा पाहायचा आहे? ज्या आत्म्याला सुख दुःखाच्या पलीकडचा बोध आहे, हे तो न कळे कळात याची तो आत्मा देखा सर्व घटी। आणि असा तो आत्मा सर्वांच्या ठाई सर्वत्र भरलेला आहे असं नाथ महाराज म्हणतात। आणखीनही एक सुंदर अभंग एकनाथ महाराजांचाच असतो, त्याच्यामध्ये सुद्धा याच प्रकारचं वर्णन ते करतात।
पाहो गेलो देवालागी, देवरूप झालो अंगी, आता मी तुपणा ठाव, उरला नाही अवघा देव।
पाहो गेलो देवालागी, देवरूप झालो अंगी, अरे देवायला पाहायला गेलो तर मी स्वतःच देहरूप झालो, देवरूप झालो। कसं झालं? जीव हा शिव झाला, जीवात आणि शिवात फरक नाही राहिला। जीव जेव्हा शिव झाला आणि शिव जेव्हा एक रूप झाला आणि नंतर त्याचा एकपणा पण संपला आणि मग तो त्या परमचैतन्यात लीन झाला, मेला नाही, त्या परमचैतन्यात लीन झाला। आणि म्हणून मी देवाला पाहायला गेलो, अरे देवरूपच झालो ना मी। पाहो गेलो देवालागी, देवरूप झालो अंगी, या अंगानेच मी देवरूप झालो। काही मला हिमालयात जायची गरज पडली नाही, कुठेच काही करायची गरज पडली नाही, मी इथेच देवरूप झालो। अष्टावक्र तेच सांगतात जनकाला, तू इथे या क्षणी इथेच ब्रह्म आहेत, इथेच ब्रह्म आहेत। आता मी तू पणा ठाव, उरला नाही अवघा देव। आता देव कुणाला म्हणू? मला सगळ्यात मोठा विचार हा पडतो की मी देव म्हणू तरी कुणाला, कारण देव तर उरलाच नाही। आता मी तू पणा ठाव, मी तू पणा गेला, देवाला पाहायला गेलो, देव मी झालो, आता मी देव कुणाला म्हणू? आता मी कोणाची भक्ती करू? सुवर्णाची झाली लेणी, देव झाला जगपणी। जे काही सोनं आहे त्याचेच लेणे झाले, त्याचेच अलंकार झाले, अलंकार मोडले तर सोन्यात आलेत आणि सोनं मोडलं तर अलंकारात झालं। तर सोनंही तेच आणि अलंकारही तेच, आता देव कोणाला म्हणायचं?
सुवर्णाची झाली लेणी, देव झाला जगपणी, घटी मृत्तिका वर्तत, जगी देव तैसा व्याप्त।
घटी मृत्तिका वर्तत, त्या मटक्यामध्ये नुसती माती आहे, जगी देव तैसा व्याप्त, तसा देव या सर्व जगामध्ये सर्वत्र पसरलेला आहे। शेवटी म्हणतात,
एकानेक जनार्दने एका जडला देवपणे।
एकानेक जनार्दने, एक अनेक, मी एक आहे, हे जग अनेक आहे, एक आणि अनेक हे एकत्र आले आणि एका जडला देवपणे। आणि म्हणून त्या दृश्यात आणि दृष्टात, दृश्य आणि दृष्टा हे दोन्ही, दृश्य म्हणजे अनेक आणि दृष्टा हा एक, हे अनेक एकामध्ये आले, ते दृश्य दृष्ट्यामध्ये जेव्हा एकत्र आले तेव्हा एका जडला देवपणे, तेव्हा एका जनार्दन एकनाथ महाराज स्वतःच देव झाला असं नाथ महाराज सांगत आहे। परमात्माच विश्वाच्या आकाराने प्रसृत होऊन आपणच आपल्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, वाह काय सुंदर नटून राहिलो आहे मी। आता त्या दृश्याचे दृश्य होणे, दृष्टत्वाचे दृष्टा होणे हे कसे चालते हे एक वेगळी कहाणी आहे। न लिंपता सुख दुःख, येणे आकारे क्षोभोनी नावेक, होय आपण या सन्मुख आपणची तू। सुख आणि दुःख यांचा, यांचे आवरण, यांची कोटिंग, याचा लेप न लागता विश्वाच्या आकारामध्ये जो जीवनमुक्त जातो, त्या परिणामास प्राप्त होतो, तो आपल्यासमोर आपणच स्वतः झाला, म्हणजे आपणच देव होतो। आणि मग जग हे प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे असं जाणवते, पण तसं नसून तसं आहे आणि आत्मा मात्र या ज्ञानाच्या विषयाच्याही पलीकडे आहे असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता या दृश्याचे दृश्य होणे आणि दृष्टत्वाचे दृष्टा होणे हे कसे होते, याचा मोड ऑफ ॲक्शन काय असतो, हे उद्यापासून पुढच्या ओळीमध्ये 17व्या ओळीमध्ये आपल्याला आणखीन सविस्तर करणार आहे की मोड ऑफ ॲक्शन कसा असेल. दृश्य आणि दृष्टा यांचं एक होणे, म्हणजे दृश्यच दृष्टा होणे आणि दृष्टा दृश्य होणे हे कसं शक्य आहे, कसं चालते, हे आपल्याला उद्या पुढच्या ओळीमध्ये ऐकायला मिळणार आहे. आज इथेच थांबूया, पण थांबायच्या आधी परत एकदा त्या ओळीचा आपण पुनरुच्चार करूया. नलिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक हो आपण या सन्मुख आपण चीजो. तर ही 16वी ओळी होती. आज 16व्या ओळीला इथे आपण विश्रांती घेतोय आणि उद्या 17वी ओळी सुरू करणार आहोत. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.